चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महापुरानंतर या रोगांशी होऊ शकतो आपला सामना, असा करा बचाव। ऑगस्ट 2019 पहिल्याच आठवड्यात आपल्याकडील नद्यांना प्रचंड महापूर आला। ही नैसर्गिक आपत्ती आहे, पण या नैसर्गिक आपत्तीसोबत रोगराईसुद्धा पसरते। शहरी आणि ग्रामीण भागात पुराचं पाणी वाहून आल्यानं आपल्या समाजात लेप्टोस्पायरोसिस, अतिसार, कॉलरा, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया, न्युमोनिया, व्हायरल एन्स्पेफॅलोपॅथी, प्रामुख्यानं अन्न विषबाधा होण्यासारखे रोग पसरू शकतात। हे रोग पुराचं पाणी सोसायट्यांमध्ये घरांमध्ये घुसल्यामुळं शिरल्यामुळं आणि मैला आणि इतर घटक मिसळल्यामुळं पाणी दूषित बनतं। वातावरणात दुर्गंधी पसरते आणि रोगांचा प्रसार होतो। या साथीच्या रोगांवरती मात करण्यासाठी आपण काही मूलभूत प्रतिबंध करू शकतो। जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा, ओले कपडे घालू नका, सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला मास्कचा वापर करा, कचरा हाताळताना हातमोजे वापरा, आठवड्यातून एकदा आपली नखं कापून घ्या, कारण अनेक रोगांची संक्रमणं नखांद्वारे आपल्यामध्ये प्रवेश करतात। जर तुमच्या शरीरातील अवयवाला दूषित संक्रमणाचा स्पर्श झाला असेल तर डेटॉलसारख्या द्रावणानं आपलं शरीर स्वच्छ करा। बिना धुतलेली भांडी वापरू नका। स्वयंपाक करायच्या आधी कृपया तुमची भांडी व्यवस्थित धुवून घ्या, नंतर अन्न शिजवा। कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लागण झाल्यास कृपया तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या। पाण्यातील गढूळपणा दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करा। स्वच्छ पाणी प्या आणि पिण्यापूर्वी कृपया 45 मिनिटं पाणी उकळवा। अतिसारापासून बचाव करण्यासाठी सुधारित स्वच्छता सुविधांचा वापर करा। मुलांचं योग्य लसीकरण करा। योग्य आणि सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी बाहेरचं खाणं टाळा। पुरामुळे होणारे रोग, त्यांची कारणं आणि उपाय। लेप्टोस्पायरोसिस। 2005 पुरात लेप्टोस्पायरोसिस हा एक मोठा रोग पसरला होता आणि बरेच लोक या आजारांना बळी पडले होते। या रोगाची लक्षणं त्वचेच्या घर्षणाचे डाग, त्वचेला खाज सुटणे ही आहेत। दूषित माती, पाणी, मृत कुजलेले प्राणी यामुळे हा रोग पसरतो। अशा प्रकारचे लक्षणं आढळल्यास कृपया घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। 2. हिपॅटायटीस ई। हा मुख्यत्वे पूरपरिस्थितीमध्ये होणारा रोग आहे। हा रोग दूषित पाण्यामुळं होतो। जनावरांचा मैला, मेलेले प्राणी, कुजलेल्या वनस्पतीमुळं पाणी दूषित होतं आणि हिपॅटायटीस ई मानवी शरीरात प्रवेश करतो। लक्षणं: कावीळ, भूक न लागणं, पोटदुखी, कोमलता, मळमळ, उलट्या, ताप अशा कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। डेंग्यू। बऱ्याच दिवसांपासून साचलेल्या डबक्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतो। डासांमुळं डेंग्यू होतो, जो एक धोकादायक रोग आहे। वेळेवरती योग्य उपचार न घेतल्यास रोग्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। नवीन जन्मलेल्या बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत डेंग्यूची लागण होऊ शकते। लक्षणं: डोकेदुखी, ताप, रेट्रो ऑर्बिटल वेदना, पुरळ, प्लेटलेटची कमी संख्या। घरगुती उपचार डेंग्यूपासून मुक्त होण्यास मदत करू शकत नाहीत, त्यामुळं अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास कृपया घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। साथीच्या रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी स्वच्छ आणि पाणी उकळून प्या, अन्न ताजं आणि शिजवलेलं खा, पुराच्या पाण्यात जाणं टाळा, अगदी गरज असेल तरच सार्वजनिक ठिकाणी गमबूट ग्लोव्ज घालून जा, मास्क वापरा, आपली तब्येत जास्त बिघडते असं वाटत असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या। डॉक्टर सायली सूर्यवंशी।